आता आपण मारुती स्तोत्र ऐकूया. समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेल्या स्तोत्रामध्ये ते विविध नावांनी मारुतीच्या रूपाचे वर्णन व त्याची स्तुती करतात. स्तोत्रामधील आरंभीचे 13 श्लोक स्तुतीपर व वर्णनपर आहेत आणि नंतरचे श्लोक फलश्रुतीचे आहेत.
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताळ देवता हंता भव्य सिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परतोषका ध्वजांगे उचली बाहू आवेशे लोटिला पुढे काळाग्नी काळरुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे माईले नेणो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी त्राहिटिल्या बळे पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिणीनागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीचा कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्राद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळणा नसे अणुपासोनी ब्रह्मांडा येवढा होत जातसे तयासी तुळणा कोठे मेरु मंदार धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करू शके तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत्र समग्रही पावती रूप विद्यादि स्तोत्रपाठे करूनिया भूतप्रेत संबंधादि रोगव्याधि समस्तही नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगण्यु कपिकुळासी मंडणु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णं श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु.